चीनी मंडी .com पॉडकास्ट।
भीमाशंकर कारखान्याची गाळप क्षमता होणार 6,000 टन। दिलीप वळसे पाटील। येथील भीमाशंकर साखर कारखाना ही इथेनॉल निर्मितीकडे वळला असून इथेनॉल निर्मितीसाठी डिस्टिलरीची उभारणी करणार आहे। या प्रकल्पासाठी कारखान्याला केंद्र सरकारची परवानगी मिळाली असून कारखाना आपली गाळप क्षमताही वाढवणार आहे। सध्या कारखान्याची गाळप क्षमता 4,500 टन आहे, ती आता 6,000 टन इतकी वाढेल असं कारखान्याचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं। भीमाशंकर कारखान्याच्या 20व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात दिलीप वळसे पाटील बोलत होते। यावेळी बॉयलर अग्निप्रदीपन संचालक अशोक घुले आणि त्यांच्या पत्नी अंजली यांच्या हस्ते झालं, तर गव्हाण पूजन संचालक अण्णासाहेब पडवळ आणि त्यांच्या पत्नी शकुंतला यांच्या हस्ते झालं। दिलीप पाटील म्हणाले, कारखान्यानं मागील गाळप हंगामात 180 दिवसात 8,12,909 टन ऊसाचं गाळप करून 11.85% साखर उताऱ्यानं 9,62,475 क्विंटल साखरेचं उत्पादन घेतलं। सहवीज निर्मितीतून 188 दिवसात 6,92,90,000 युनिट वीजनिर्मिती केली। कारखाना वापर वजा जाता 4,54,95,000 युनिट वीज वितरण कंपनीला निर्यात केली आहे, पण यंदा दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे ऊसाचं उत्पादन घटणार आहे। याचा परिणाम ऊस गाळपावर होणार आहे। शिवाय ऊसावर हुमणी आणि तांबेऱ्याचा प्रादुर्भाव वाढू लागला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। स्वागत प्रास्ताविक उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी केलं, तर सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केलं। ज्ञानेश्वर गावडे यांनी आभार मानले। याप्रसंगी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, प्रदीप वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर, सदाशिव पवार, केशव पवार, प्रकाश पवार, उषा कांदळे, विश्वास कोहकडे, सविता बगाटे, अरुणा थोरात, वर्षा शिवले, सुषमा शिंदे, पुष्पलता जाधव, चंद्रकांत ढगे आणि रामनाथ हिंगे आदी उपस्थित होते।